अफू ओपियम. अफू ही पॅपेव्हरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपेव्हर सोमनिफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक मादक विषारी पदार्थ मिळतो. तो अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून मिळवतात. चिरा पाडल्यावर फळातून रस पाझरतो. वाळून घट्ट झालेला रस म्हणजे अफू. मादक पदार्थ म्हणून अफूची लागवड प्राचीन काळापासून होत आली आहे. अफूचे झुडूप मूळचे पश्चिम आशियातील असून अरबांकडून ते पूर्वेस चीनपर्यंत पसरले. तुर्कमेनिस्तान, इराण, रशिया, चीन, म्यानमार, थायलंड, लाओस आणि भारत या देशात अफूचे उत्पादन होते. भारतात अफूची लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांपुरती मर्यादित केली आहे. अफू हे 60 ते 120 सेंटीमीटर उंची असणारे वर्षायू झुडूप आहे. याची पानं साधी, कमी जास्त करवती काठाची, तळाशी खोडास वेढून राहणारी अशी असतात. फुले देखणी, मोठी, पांढरी किंवा लालसर जांभळी असतात. फळांची बोंडे मोठी, मऊ आणि गोलाकार असतात. बिया लहान, पांढऱ्या आणि विपुल असून त्यांनाच खसखस असे म्हणतात. अफू हा पदार्थ वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त असलेल्या अल्कलॉइडांसाठी प्रसिद्ध आहे. फळांपासून मिळणारी अफू चवीला कडू, स्तंभक, मादक, वेदनाहारक असून ती बद्धकोष्ठता निर्माण करते. जुलाब आणि हगवणीमुळे होणाऱ्या विकारांवर ती उपयुक्त ठरते. तिच्या बिया पौष्टिक असतात. खसखशीपासून तेल काढतात. खाद्यपदार्थांमध्ये खसखस वापरतात. अफूचा मादकपणा खसखशीमध्ये नसतो. खसखशीचे तेल खाण्यासाठी आणि विशेष करून चित्रकारांचे रंग आणि साबण तयार करण्यासाठी वापरतात. अफूपासून मॉर्फिन, कोडीन, नार्कोटीन, पॅपेव्हरिन, थेबाईन वगैरे अल्कलॉइडे आणि त्यांची संयुगे प्राप्त होतात. प्रामुख्याने ही रसायने वेदना शामक आहेत. मात्र हल्ली त्यांचा मादक पदार्थ म्हणून जास्त उपयोग होतो. नशेसाठी अफूचं सेवन प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तिच्यामधील अल्कलॉइडे सेवन करून धुरावाटे किंवा तिचा अर्क शरीरात टोचून वापरली जातात. नशेसाठी अफू सेवन केलेल्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा सेवनाची इच्छा होऊन ती व्यक्ती व्यसनात कायमची गुरफटली जाते. जगातील बहुसंख्य राष्ट्रांमध्ये अफूचे सेवन आणि निर्मिती बेकायदा ठरविलेली आहे. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफूचे शुद्धीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी सर्व बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात. भारत हा जगातील एकमेव मान्यताप्राप्त अफू निर्माण करणारा देश आहे. ही नोंद ढेपे राजा यांनी लिहिली आहे. अबोली फायर क्रॅकर फ्लावर. अबोली हे अकॅन्थसी कुलातील बहुवर्षायू झुडूप असून ते क्रॉसेंडा इन्फंडिबुलीफॉर्मिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान श्रीलंका हे असून भारतात आणि मलेशियात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही भाग तसंच किनारी प्रदेशात या झुडपाची लागवड केली जाते. अबोलीचे झुडूप सुमारे 60 सेंटीमीटर उंच असते. त्याची पानं साधी, समोरासमोर आणि कडा तरंगांप्रमाणे असतात. फुलोरा गव्हाच्या लोंबीसारखा असून त्यावर लांबट हिरव्या आणि केसाळ सहपत्रांच्या बगलेत सुंदर, नाजूक, फिकट पिवळसर किंवा नारिंगी अबोलीची फुले येतात. शुष्क फळामध्ये 4 बिया असतात. शुष्क फळांवर जेव्हा पाण्याचा शिडकावा होतो तेव्हा फट फट असा आवाज करून ती फळे तडकतात आणि आतील बिया इतस्ततः विखुरल्या जातात. फटाक्याप्रमाणे आवाज करून बीज प्रसारण करण्याच्या या गुणधर्मामुळेच या वनस्पतीला इंग्रजीत फायर क्रॅकर फ्लावर असे नाव मिळाले आहे. अबोलीच्या झुडुपाला एकामागून एक असे सारखे बहार वर्षभर येत असतात. परंतु ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान जास्तीत जास्त फुले येतात. हार, गजरे, वेण्या यासाठी अबोलीच्या फुलांचा खास वापर केला जातो. आयुर्वेदानुसार अबोली ही वनस्पती कडू, उष्ण, सौंदर्यवर्धक असते. तिच्या मुळ्या दुधात शिजवून श्वेत प्रदरावर म्हणजे पांढरी धुपणी या रोगावर औषध म्हणून पिण्यास देतात. ही नोंद ढेपे राजा यांनी लिहिली आहे.